मेधा कानिटकर द्वारा लिखित बँकिंग प्रणाली हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
केंद्रीय बँक. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बँका अत्यंत महत्वाच्या भूमिका वठवीत असतात. समाजातील बहुसंख्य लोकांना त्यांच्या पैशाची आज किंवा अल्पकाळात आवश्यकता नसते, परंतु तो पैसा त्यांच्या भविष्यकालीन गरजांकरिता सुरक्षित ठेवायचा असतो. हा पैसा घरीच ठेवणं अत्यंत धोकादायक असतं. तसेच पैसा जवळ असला म्हणजे तो अनाठायी खर्च होण्याची देखील शक्यता असते. बँका हा पैसा सुरक्षिततेसाठी तसेच व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न देण्याची हमी देऊन विविध प्रकारच्या ठेवींच्या स्वरूपात स्वीकारित असतात. त्यानंतर ठेवींच्या स्वरूपात असणारा हाच पैसा समाजातील विविध प्रकारच्या उद्योजकांना थोड्या जास्तीच्या व्याजदराने बँकांद्वारे दिला जातो. त्यामुळे बँकांचा, ठेवीदारांचा तसेच कर्जदारांचा देखील लाभ होतो. त्यापासून समाजात रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि आर्थिक विकास घडून येतो. ठेवींच्या स्वरूपात असणाऱ्या पैशांच्या आधारावर बँका प्रत्ययनिर्मिती देखील करतात. अशा प्रकारे कार्यरत असणाऱ्या विविध बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच त्यांच्यात समन्वय स्थापित करण्यासाठी एका केंद्रीय बँकेची आवश्यकता असते. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही केंद्रीय बँक आहे. देशाच्या संतुलित आर्थिक विकासासाठी योग्य अशा आर्थिक धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचे कार्य केंद्रीय बँक करते. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी असणाऱ्या विविध योजना केंद्रीय बँक ही इतर बँकांद्वारे राबवित असते. या दृष्टीने देशाच्या बँकिंग पद्धतीत केंद्रीय बँकेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असते. देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्रीय बँकेला करावे लागते. व्यापारी बँकांचे कार्य देशासाठी लाभदायक ठरेल अशा प्रकारे केंद्रीय बँकेला त्यांचे नियंत्रण करावे लागते. आधुनिक काळात देशाच्या विकासाच्या स्तराला टिकवून ठेवण्यासाठी योग्य मौद्रिक धोरण राबविण्याची जबाबदारी केंद्रीय बँकेकडे असते. केंद्रीय बँकेची सुरुवात 200 वर्षांपूर्वी झाली असली तरी 100 वर्षांपासून केंद्रीय बँका विकसित होऊन त्याला लोकप्रियता प्राप्त झाली आहे. बँक ऑफ इंग्लंड ही जगातील पहिली केंद्रीय बँक समजली जाते. बँक ऑफ इंग्लंडची स्थापना इसवी सन 1694 मध्ये झाली असली तरी इसवी सन 1844 मध्ये या बँकेने केंद्रीय बँकेच्या स्वरूपात कार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इसवी सन 1814 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ रशिया, इसवी सन 1882 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ नेदरलँड आणि त्यानंतर स्थापन झालेली बँक ऑफ जपान या बँकांनी देखील केंद्रीय बँकांची कार्य करण्यास सुरुवात केली. 19व्या शतकातच पोर्तुगाल, जावा, इजिप्त, तुर्कस्तान, बल्गेरिया इत्यादी देशांमध्ये देखील केंद्रीय बँका स्थापन झाल्या. युरोप खंडातील अधिकांश देशात 19व्या शतकात केंद्रीय बँका स्थापन झाल्या, परंतु अतिपूर्वेकडील देशात आणि आशिया खंडातील विविध देशात 20व्या शतकात केंद्रीय बँका स्थापन झाल्या. 1920 मध्ये ब्रुसेल्स या शहरात आंतरराष्ट्रीय वित्त संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानंतर केंद्रीय बँकांच्या विकासाला अधिकच वेग प्राप्त झाला. या संमेलनानंतरच्या 30 वर्षात जगातील बहुतेक सर्वच देशात केंद्रीय बँका स्थापन झाल्या. भारतात 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या केंद्रीय बँकेची स्थापना झाली. बँक व्यवसायात सुसूत्रता आणणे, बँकांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि मार्गदर्शन करणे, चलन पद्धती सुलभ करणे, चलन दर स्थिर ठेवणे, पतपैशावर नियंत्रण ठेवणे, भांडवल बाजार विकसित करणे, देशात वित्तीय संस्था निर्माण करणे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उद्दिष्टे आहेत. रिझर्व्ह बँक ही स्थापनेच्या वेळी खाजगी क्षेत्रात होती. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे 5 कोटी रुपये वसूल भाग भांडवल होते आणि ते 100 रुपये किमतीच्या भागांच्या विक्रीतून उभारण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी इसवी सन 1949 मध्ये या सर्व खाजगी भागधारकांच्या 100 रुपये किमतीचे भाग 118 रुपये 10 आणे या किमतीवर सरकारने खरेदी केले आणि या बँकेवर आपली मालकी प्रस्थापित केली. रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापन, संघटन आणि विविध विभाग आहेत. व्यवस्थापनामध्ये मध्यवर्ती संचालक मंडळ, गव्हर्नर, उपगव्हर्नर आणि नियुक्त सभासद असतात. संघटनेचे अंतर्गत आणि बाह्य संघटन असे दोन प्रकार आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयातील विविध विभागांद्वारे होणारी कार्ये ही अंतर्गत संघटनामध्ये येतात, तर महत्त्वाच्या शहरातील कार्यालये आणि विभागीय कार्यालये यांच्याद्वारे होणारी कार्ये ही बाह्य संघटनेमध्ये समाविष्ट होतात. जून 1993 पर्यंत रिझर्व्ह बँकेची परिस्थिती पुढील प्रमाणे होती. यामध्ये गव्हर्नर, उपगव्हर्नर 3, इसवी सन 1934 कायद्यातील अनुच्छेद 8(1)(b) नुसार नियुक्त व्यक्ती 4, 1934 कायद्यातील अनुच्छेद 8(1)(k) नुसार नियुक्त व्यक्तींची संख्या 8, तर अनुच्छेद 8(1)(d) नुसार नियुक्त व्यक्तींची संख्या 1, कार्य संचालक 5, असे एकूण 22 संचालक कार्यरत होते. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून त्यात पुढील विभाग कार्यरत आहेत. यात प्रशासन विभाग, कर्ज नियोजन कक्ष, केंद्रीय बँकिंग व्यवसाय आणि विकास विभाग, चलन व्यवस्थापन विभाग, आर्थिक विश्लेषण आणि धोरण विभाग, खर्च व अंदाजपत्रक नियंत्रण विभाग, बाह्य गुंतवणूक आणि व्यवहार विभाग, सरकार आणि बँक लेखा विभाग, सांख्यिकीय माहिती आणि संगणक सेवा विभाग, विदेशी चलन नियंत्रण विभाग, वित्तीय संस्था कक्ष, औद्योगिक निर्यात कक्ष, निरीक्षण विभाग, अंतर्गत कर्ज व्यवस्थापन विभाग, कायदा विभाग, व्यवस्थापन सेवा विभाग, परिसर विभाग, ग्रामीण नियोजन आणि कर्ज विभाग, सचिव विभाग, तसेच शहरी बँक विभाग असे विभाग कार्यरत आहेत. रिझर्व्ह बँक इंडियाची विभागीय कार्यालये मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथे असून पुढील शहरात त्याच्या शाखा आहेत: अहमदाबाद, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, भायखळा, चंदीगड, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, नागपूर, पाटणा, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथे रिझर्व्ह बँक इंडियाची विभागीय कार्यालये आहेत. रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापन मध्यवर्ती संचालक मंडळाद्वारे केले जाते. गव्हर्नर व उपगव्हर्नर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी केली जाते. भारत सरकार आणि मध्यवर्ती संचालक मंडळ हे परस्परांच्या सल्लामसलतीने गव्हर्नर आणि उपगव्हर्नर यांचे वेतन, भत्ते इत्यादींची निश्चिती करतात. वर्षातून किमान 6 वेळा मध्यवर्ती संचालक मंडळाच्या सभा होणे आवश्यक असते. या संचालक मंडळावरील अन्य व्यक्तींची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते. गव्हर्नर हा रिझर्व्ह बँकेचा सर्वोच्च अधिकारी असतो. अशा प्रकारे 20 सदस्य असणाऱ्या केंद्रीय संचालक मंडळाद्वारे रिझर्व्ह बँकेचे काम पाहिले जाते. रिझर्व्ह बँकेचे नियमन आणि नियंत्रण विषयक कार्य, आर्थिक विकास विषयक कार्य असे वर्गीकरण करता येईल. नियमन आणि नियंत्रण विषयक कार्यामध्ये पत्र चलनाच्या नियंत्रणाचा अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या अनुच्छेद 22 नुसार रिझर्व्ह बँकेला 2 रुपयाच्या नोटेपासून तर 1,000 रुपये किमतीपर्यंतच्या नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला आहे. चलनी नोटा छापण्यापूर्वी रिझर्व्ह बँक कायद्याच्या अनुच्छेद 33 प्रमाणे रिझर्व्ह बँकेला सोने, विदेशी कर्जरोखे आणि इतर मौल्यवान धातू तारण म्हणून ठेवाव्या लागतात. त्यामुळे चलन छपाईवर मर्यादा येतात. रिझर्व्ह बँकेतील विभागाद्वारे चलन निर्मितीचे कार्य केले जाते. पैशात एकरूपता आणणे, प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण ठेवणे, लवचिक मौद्रिक प्रणाली अवलंबात आणणे, जनतेचा विश्वास निर्माण करणे, सरकारचा वाटा निश्चित करणे, पैशाच्या मूल्यात स्थैर्य ठेवणे ही चलन निर्मितीची रिझर्व्ह बँकेची कार्य मानली जातात. रिझर्व्ह बँकेला सरकारची बँक म्हणूनही कार्य करावे लागते. एखाद्या व्यक्तीचे आपल्या बँकेशी जसे संबंध असतात तसे संबंध रिझर्व्ह बँकेचे सरकारशी असते. भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही सरकारांची बँकिंग विषयक कामे रिझर्व्ह बँक करते. सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे, सरकारचा अभिकर्ता म्हणून बँक रोख्यांची, कोषागार हुंड्यांची खरेदी विक्री करणे इत्यादी कार्य रिझर्व्ह बँक सरकारचा प्रतिनिधी आणि सरकारचा सल्लागार म्हणून करीत असते. रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक म्हणूनही कार्य करावे लागते. भारतात रिझर्व्ह बँकेचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रिझर्व्ह बँकेची भूमिका ही बँकांच्या मित्राची आणि मार्गदर्शकाची समजली जाते. बँकांची बँक या नात्याने रिझर्व्ह बँकेला विविध प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. रिझर्व्ह बँकेत प्रत्येक व्यापारी बँकेचे खाते असते आणि या खात्यात व्यापारी बँकांना आपल्या एकूण ठेवींच्या विशिष्ट प्रमाणात रोख रक्कम जमा करावी लागते. यालाच रोख निधी असे म्हणतात. असा रोख निधी जमा करणे कायद्याने अनिवार्य आहे. अशा प्रकारे व्यापारी बँकांच्या रोख निधीचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य केंद्रीय बँकेला करावे लागते. अंतिम ऋणदाता। भारतातील बँकिंग पद्धतीचा केंद्रबिंदू हा रिझर्व्ह बँक आहे, त्यामुळे देशातील बँकिंग व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापारी बँकांना त्यांच्या संकटाच्या वेळी मदत करणे हे रिझर्व्ह बँकेचे मुख्य कर्तव्य आहे। जेव्हा व्यापारी बँकांकडे एकदम मोठ्या प्रमाणावर रकमेची मागणी केली जाते तेव्हा व्यापारी बँक प्रथमतः आपल्या जवळील स्त्रोतांद्वारे रक्कम उभारण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या स्त्रोतांद्वारे रक्कम उभारूनही जर ग्राहकांची रोख रकमेची मागणी पूर्ण होत नसेल तर व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतात। अशा परिस्थितीत व्यापारी बँकांच्या श्रेष्ठ दर्जाच्या हुंड्यांचे किंवा रोख्यांचे पुनर्वटन करून किंवा हुंड्या वटविण्याच्या दराने अल्पकालीन कर्ज देऊन त्यांना मदत केली जाते। संकटाच्या वेळी मदत मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतरच रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना मदत करीत असते, म्हणूनच रिझर्व्ह बँकेला अंतिम ऋणदाता असे म्हणतात। समाशोधनाचे कार्य। बँकांच्या परस्पर देण्याघेण्याची सोय लावणे म्हणजे वजावट होय। बँकांचे ग्राहक इतर बँकांवर काढलेला चेक किंवा ड्राफ्ट आपल्या बँकेतील खात्यात जमा करतात, ही देणीघेणी फेडण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जाते। याकरता रिझर्व्ह बँकेत एक स्वतंत्र विभाग असतो, याला समाशोधन विभाग असे म्हणतात। रिझर्व्ह बँकेत सर्वच बँकांची खाती असतात, या खात्यातून बँकांची देणी फेडली जातात। दररोज ठराविक वेळेत सर्व बँकांचे प्रतिनिधी समाशोधन गृहात येतात। या ठिकाणी आपल्या बँकेद्वारे इतर बँकांवर काढण्यात आलेले धनादेश आणि ड्राफ्ट यांचा हिशोब केला जातो। एखाद्या बँकेचे देणे हे घेण्यापेक्षा जास्त असेल तर ती जास्तीची रक्कम त्या बँकेच्या खात्यातून कमी केली जाते, आणि या उलट जर एखाद्या बँकेचे घेणे हे देण्यापेक्षा जास्त असेल तर ती जास्तीची घेणी असलेली रक्कम बँकेच्या खात्यात जमा केली जात। अशा प्रकारे अन्य बँकांच्या रिझर्व्ह बँकेतील खात्यात योग्य तो फेरबदल करून बँकांच्या परस्पर देण्याघेण्याची सोय केली जाते, यालाच समाशोधनाचे कार्य असे म्हणतात। सुवर्ण कोशांचे आणि विदेशी विनिमय कोशांचे संरक्षण करणे याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची आहे। विदेशी व्यापाराच्या स्थैर्यासाठी विदेशी विनिमय दर स्थिर ठेवणे आवश्यक असते। जर त्यात चढ उतार झाले तर ते नियंत्रित करून विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेद्वारे केला जातो। आर्थिक आणि मौद्रिक व्यवहारांसंबंधी आकडेवारी एकत्रित करणे हे रिझर्व्ह बँकेचे महत्वाचे कार्य मानले जाते। या आकडेवारीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी महत्वपूर्ण असणारी बरीच माहिती समजते आणि त्या माहितीवरून सरकार आपले आर्थिक आणि मौद्रिक धोरण निश्चित करीत असते। प्रत्यय नियंत्रण करणे ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाची बाब मानली जाते। अर्थव्यवस्थेला योग्य प्रमाणातच प्रत्यय निर्मिती होणे आवश्यक असते, म्हणून व्यापारी बँकांच्या प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेला करावे लागते। आर्थिक विकास विषयक कार्यांमध्ये संघटित बँकिंग पद्धतीचा विकास करणे, वित्तीय संस्थांची स्थापना करणे, पर्याप्त पैशाची व्यवस्था करणे, गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे, देणीघेणी फेडण्याची कार्यक्षम व्यवस्था करणे, शेतीसाठी प्रत्यय पुरवठा करणे, उद्योगांना वित्त पुरवठा करणे इत्यादी कार्य रिझर्व्ह बँकेला करावी लागतात। रिझर्व्ह बँकेचे प्रत्यय नियंत्रणाचे कार्य हे खूप महत्वाचे मानले जाते आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक विनिमयद्वारात स्थिरता प्रस्थापित करणे, अंतर्गत किंमत पातळी स्थिरता निर्माण करणे, उत्पादन आणि रोजगारात स्थिरता निर्माण करणे, आर्थिक नियोजन यशस्वी करणे आणि युद्धाची तयारी करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून प्रत्यय नियंत्रणाची कार्य करत असतात। प्रत्यय नियंत्रणाच्या दोन महत्वाच्या पद्धती आहेत, यामध्ये परिमाणात्मक पद्धती ही महत्वाची मानली जाते। बँक दर नीतीचा वापर करून प्रत्यय नियंत्रणाची परिमाणात्मक पद्धती वापरल्या जाते। यामध्ये बँक दर म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या श्रेष्ठ दर्जाच्या हुंड्यांचे पुनर्वटन करते किंवा व्यापारी बँकांना संकटाच्या वेळी आर्थिक मदत करते त्या व्याज दराला बँक दर असं म्हणतात। तर व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना ज्या दराने कर्ज देतात त्याला बाजार दर असं म्हणतात। ज्या दराने ठेवींवर व्याज दिलं जातं त्याला व्याज दर असं म्हणतात। रिझर्व्ह बँक ही अंतिम ऋणदाता असल्यामुळे बँक दर हा व्याजदर आणि बाजार दरापेक्षा जास्त ठेवला जातो। असे करण्याचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेचे हुंड्यांचे पुनर्वटन करण्याच्या व्यापारी बँकांना दिलेल्या सवलतीचा दुरुपयोग होऊ नये हा असतो, परंतु प्रत्यक्षात मात्र बँक दर हा व्याज दरापेक्षा कमीच असतो असं आढळून येते। बँक दर वाढला की इतर दर देखील वाढतात, या उलट बँक दर कमी झाला तर इतर दर देखील कमी होतात। जेव्हा अर्थव्यवस्थेत व्यापारी बँका आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करतात तेव्हा चलनस्फीती निर्माण होते व त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता रिझर्व्ह बँकेत बँक दरात वाढ केली जाते. अशा प्रकारे बँक दरात वाढ करून प्रत्यय संकोच आणि बँक दरात घट करून प्रत्यय विस्ताराचे कार्य रिझर्व्ह बँक करीत असते. याकरता देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे लवचिक असणं आवश्यक आहे, तसंच देशाची अर्थव्यवस्था सुसंघटित असणंही तेवढंच महत्वाचं आहे. खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे देखील प्रत्यय नियंत्रण केले जाते. खुल्या बाजारातील व्यवहारांचा पुरस्कार लॉर्ड केन्स यांनी केला. यांच्या मते जर खुल्या बाजारातील व्यवहारांचा उपयोग प्रत्यय नियंत्रणासाठी स्वतंत्रपणे केला गेला तर त्याद्वारे प्रत्ययाचे प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकते. खुल्या बाजारातील व्यवहारांचा अर्थ रिझर्व्ह बँकेने प्रत्ययाचा विस्तार किंवा संकोच करण्याच्या हेतूने खुल्या बाजारातील सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करणे असा होतो. प्रत्ययाच्या विस्तारासाठी रिझर्व्ह बँक रोख्यांची खरेदी करते, या उलट प्रत्ययाचा संकोच करण्यासाठी रिझर्व्ह बँक रोख्यांची विक्री करते. कोशानुपातात परिवर्तन करून देखील प्रत्यय नियंत्रण केले जाते. प्रत्येक व्यापारी बँकेला आपल्या एकूण ठेवींच्या एक निश्चित प्रतिशत रक्कम रिझर्व्ह बँकेतील आपल्या खात्यात जमा करावी लागते. हे प्रतिशत प्रमाण रिझर्व्ह बँक निश्चित करीत असते, यालाच कोशानुपात असे म्हणतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोशानुपातात परिवर्तन रिझर्व्ह बँक करीत असते. जेव्हा अर्थव्यवस्थेतील प्रत्यय पैशाचे परिमाण अधिक प्रमाणात वाढलेले असते तेव्हा रिझर्व्ह बँक ही कोशानुपातात वाढ करते. त्यामुळे व्यापारी बँकांना जास्त रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करावी लागते व त्यांच्याजवळ रोख रक्कम कमी होते. त्यामुळे त्यांची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती कमी होते व अर्थव्यवस्थेतील प्रत्ययाचे परिमाण कमी होते. या उलट रिझर्व्ह बँक कोशानुपातात जेव्हा घट करते त्यावेळी व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेत कमी प्रमाणात रक्कम जमा करावी लागते आणि त्यांच्याजवळ रोख रकमेत वाढ होऊन त्यांची प्रत्यय निर्मितीची शक्ती वाढते व त्यामुळे ते जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करतात व अर्थव्यवस्थेत प्रत्ययाचा विस्तार घडून येतो. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक कोशानुपातात वाढ करून प्रत्यय संकोच आणि कोशानुपातात घट करून प्रत्यय विस्तार घडवून आणते. प्रत्यय नियंत्रणाच्या गुणात्मक पद्धती देखील आहेत. यामध्ये प्रत्ययाचे वाटप हे वेगवेगळ्या बँकांना करून दिले जाते, यालाच अभ्यांक असेही म्हणतात. त्यानंतर एखाद्या व्यापारी बँकेने जर रिझर्व्ह बँकेच्या आदेशांचे पालन केले नाही तर रिझर्व्ह बँक त्या विशिष्ट बँकेवर प्रत्यक्ष कारवाई देखील करते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना वेळोवेळी सल्ला देत असते आणि त्यांना नैतिक मार्गदर्शन करीत असते आणि त्यामुळे त्यांच्यावरती रिझर्व्ह बँकेचे एक नैतिक प्रभाव असतो. उपभोगासाठी कर्जाचे नियमन करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना करण्यास भाग पाडते. देशातील वस्तूंच्या किमती स्फीतीच्या काळात बराच वाढलेल्या असतात आणि व्यापारी बँकांनी उपभोगासाठी कर्ज देणे बंद केल्यास प्रत्येक पैशाचा पुरवठा कमी होऊन चलनातील पैशाचे परिमाण कमी होते आणि किमती कमी होतात. प्रतिभूती कर्जाच्या मर्यादेत बदल करूनही प्रत्यय नियंत्रण केले जाते. तसेच रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या धोरणांचा व्यापारी बँकांनी योग्य प्रकारे अवलंब करावा यासाठी रिझर्व्ह बँक वेळोवेळी आपल्या धोरणांची व्यापक पद्धतीने जाहिरात करून प्रचार करते व त्यामुळे धोरणाच्या बाजूने जनमत तयार होऊन त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. अशा प्रकारे प्रत्यय नियंत्रण करून रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता प्रदान करीत असते. रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण हे महत्वाचे आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे महत्वाची उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत. किंमत स्थिरता निर्माण करणे, देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे, पूर्ण रोजगार निर्माण करणे, विनिमय दरात स्थिरता निर्माण करणे, उत्पन्नाचे समान वितरण करणे, सक्रिय मौद्रिक धोरण राबविणे, पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे, पतपैशाच्या पुरवठ्यात वाढ करणे, ताठर आणि महाग पतपुरवठा निर्माण करणे, देशाची बचत आणि गुंतवणूक वाढविणे, अशा प्रकारे मौद्रिक धोरण राबविण्याची उद्दिष्टे रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली आहेत.
मेधा कानिटकर द्वारा लिखित बँकिंग प्रणाली हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN BR College तुळशीबाग नागपूर.